अध्याय चौथा श्लोक क्रमांक 8। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। ते वेळी आकुल्याचे नि कैवारे मी साकारू होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली, अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी, दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानू गिवशी, धर्मासी नीतीशी शेष भरी। मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी, तई योगिया पाहे दिवाळी निरंतर, सत्सुखे विश्व कोंदे धर्मूची जगी नांदे, भक्ता निघती दोंदे सात्विकाची, तई पापाचा अचळू फिटे पुण्याची पहाट फुटे, जै मूर्ती माझी प्रगटे पांडुकुमरा। ऐसे या काजा लागी अवतरेनी युगी युगी, परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया।
वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। अपन मागच्या वेळेपासून दासबोधाच्या अंगानी समर्थांनी सांगितलेलं ध्यान पाहायला सुरुवात केलेली आहे। एकूण विषयाला सुरुवात करताना समर्थांचं थोडक्यात पारमार्थिक चरित्र आपण पाहिलं। हा दासबोध ग्रंथ गुरु शिष्यांच्या संवादाने तयार झाला। पारमार्थिक ज्ञान किंवा पारमार्थिक उपदेश हा गुरु शिष्यांच्या संवादातूनच तयार होतो। शिष्यांनी विचारलं नाही तर गुरु काही बोलत नाहीत। गुरु आपल्या जागी आपल्या सुखामध्ये निमग्न असताना जर शिष्यांनी विचारलं तर गुरु सांगतात। एवढंच नव्हे तर ना पृष्ठा कस्यचित ब्रुयात असंच म्हटलेलं आहे, जर विचारलं नाही तर सांगू नये। याचं कारण बळेच सांगायला जो जातो त्याच्या सांगण्याची किंमत राहत नाही। शिवाय जो विचारणारा असतो त्याची पातळी समजल्याशिवाय सांगण्यात अर्थ नसतो आणि प्रश्नावरून पातळी समजायची। असं असल्यामुळे सर्व पारमार्थिक ग्रंथ दासबोधच नाही तर सर्व पारमार्थिक ग्रंथ हे प्रश्नोत्तरांवरूनच तयार झालेले आहेत. उपनिषद देखील सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये शिष्यांनी विचारलेल्या जिज्ञासेवरून सांगितली गेलेली आहेत. भगवद्गीता देखील अर्जुनाच्या प्रश्नातून सांगितली गेली. अर्जुनाला काय सांगायचं हे अर्जुनाच्या प्रश्नावरूनच समजायचं. भागवत देखील उद्धवाच्या प्रश्नावरून सांगितलं गेलं. प्रश्न तशी उत्तर, प्रश्न ज्या खोलीचे तशा खोलीची उत्तर, त्याप्रमाणेच हा ग्रंथ देखील झाला. समर्थांना एकूण जो परमार्थ सांगायचा होता तो परमार्थ या ग्रंथाच्या अंगानी शिष्यांनी विचारल्यावरून समर्थांनी सांगितला. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले, जी येथ श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. आपण मागच्या वेळेला या दोन ओव्याच पाहिल्या. हा भक्ती मार्ग सांगत असताना समर्थांच्या डोळ्यासमोर आपल्याला काय सांगायचं याचं स्पष्ट चित्र होत. हा भक्ती मार्ग नेमक असावा, शास्त्र संमत असावा. या भक्ती मार्गाने एक जगदीशच प्राप्तव्य अशी भूमिका असावी. भगवत प्राप्ती करता कष्ट करण्याची तयारी हवी. आपलं मन भजन मार्गाशी पक्क धरलेलं असं असावं. अंतर्यामी विरक्तता असावी. आणि प्रत्यय कसा येईल, कोणत्या योगानी आपण प्रत्ययाला प्राप्त होऊ, हे भक्ती करता करता नेहमी पाहावं. तसंच भक्ती करताना प्राणी मात्राचं अंतर त्याच्यामध्ये प्रवेश करण्याची देखील कला भक्तीच्या योगाने आत्मसात व्हावी. समर्थ पुढे असं म्हणतात की नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा आध्यात्म निरोपण निरोपिले. या ग्रंथामध्ये नवविधा भक्ती सांगितलेली आहे. भक्ती नऊ प्रकारांनी सांगता करता येते आणि त्याचं विवरण या ग्रंथामध्ये आहे. श्रवण कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन ही नवविधा भक्ती. भक्तीची सुरुवात ही श्रवणापासून असावी. भक्तीची सुरुवात व्रतवैकल्यापासून, भक्तीची सुरुवात पूजेपासून, पोथ्याचं वाचन करण्यापासून, देवाला जाऊन येण्यापासून, सोमवारी शंकराला जाऊन येणं याच्यापासून असावी का? समर्थांचं असं म्हणणं आहे की श्रवणापासून भक्तीची सुरुवात व्हावी. आपण काय करणार आहोत, काय करायचं आहे हे समजलं पाहिजे आणि मग करायला प्रवृत्त झालं पाहिजे. सोमवारी शंकराला जाणं योग्यच आहे, तशा प्रकारे ते जावं देखील. पण त्याचा उद्देश, नमस्काराचा उद्देश श्रवणाशिवाय समजणार नाही. केवळ अंतःकरणामध्ये भाव आहे तेवढ्यामुळे भक्ती सफल होत नाही, श्रवणापासूनच भक्तीची सुरुवात होते असं समर्थांना म्हणायचं आहे. आणि हे श्रवण बहुधा सद्गुरूंकडूनच असावं. पण सद्गुरू कुठं मिळणार? गावोगावी सद्गुरु नाहीत ही अडचण पूर्वापार आहे. असं असल्यामुळं श्रवण हे सद्ग्रंथांचं करावं, सद्गुरूंकडून करावं. पण सद्गुरू नसतील तेव्हा जिथं सद्ग्रंथ चालू असतील तिथं श्रवण करावं. जिथं ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, भागवत आहे, उपनिषद आहेत, गाथा चाललेली आहे, अशा ठिकाणी जाऊन श्रवण करावं. म्हणजे संत नसेल, सद्गुरू नसतील, बोलणारा केवळ वक्ता असेल, परमार्थाचा अधिकारी नसला तरी देखील, जो ऐकणारा आहे त्याच्यापेक्षा जरा उंच जीवन असणारा असेल तरी चालेल एक वेळ, पण त्यांनी सद्ग्रंथ सांगितले पाहिजेत. म्हणजे मग तो चाकोरी निदान सोडणार नाही. त्या चाकोरीमध्ये संतांनी सांगितलेलं आहे, सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, त्या चाकोरीप्रमाणे निदान सांगत राहील. पण सद्गुरूंकडून जर श्रवण झालं तर त्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही परमार्थाकरता. आणि मग नंतर जी भक्ती आहे ती भक्ती सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते, सद्गुरूंनी जे प्रतिपादन केलेलं आहे ते, म्हणजे परमात्म विद्या, परमार्थ विद्या, अध्यात्म विद्या, भक्ती, उपासना, ध्यान, कर्म, याची शास्त्रीय आणि अनुभवगम्य अशी माहिती सद्गुरूंकडून श्रवण करावी. आपण अनुसरायचं आहे या भावनेने श्रद्धापूर्वक श्रवण करावी. अशा प्रकारची श्रद्धा देखील हळूहळू बसेल. प्रथम तो प्रभावित होईल, मग नंतर त्याची श्रद्धा देखील बसेल. जसा शास्त्र ग्रंथ आवडावा तसं सांगणाऱ्या व्यक्तीवर देखील श्रद्धा बसावी, तरच श्रवण ठसतं. जर श्रद्धापूर्वक श्रवण केलं तरच ठसतं. श्रवण करत असताना श्रोता जर परीक्षकाच्या भूमिकेमध्ये असेल की हे बरोबर वाटतंय, हे तितकंस बरोबर नाही वाटत आहे, हे नेमकं आहे, हे तितकं नेमकं नाही, अशा प्रकारचे विचार श्रवण करताना उठत असतील तर श्रवण हे तितकं परिणामकारक होणार नाही. सद्गुरूंकडून जो श्रवण करतो त्याच्या ठिकाणी तो प्रश्न नसतो. आपण स्वामीजींकडून श्रवण केलं, आपल्या मनात कधी आलं नाही की त्यांचा हा विचार बरोबर आहे बरं का आणि हा तितकासा बरोबर नाही. आपल्या मनात असं येत असे की आपली प्रकृती बदलायला पाहिजे, त्यांचे विचार प्रमाण आहेत. अशा पद्धतीनेच श्रवण घडतं, अशा पद्धतीनेच श्रवण करावं. आणि असं श्रवण करता करता ज्याच्या मुखातून श्रवण होतं आहे, घडतं आहे, त्याच्याविषयी भक्ती निर्माण होते, प्रेम निर्माण होतं, श्रद्धा निर्माण होते. आणि ते ज्यांच्याविषयी सांगताहेत, म्हणजे प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण अथवा अध्यात्म निरूपण म्हणजे तत्वचर्चा, उपनिषद आवडायला लागतात, गीता आवडायला लागते, त्याच्या मुखात सहज यायला लागतं की केवढं मोठं तत्वज्ञान गीतेने सांगितलं, याला कीर्तन म्हणतात. त्याला आता राहावेन असं होतं, त्याला चैन पडेन असं होतं, त्याला असं वाटतं की कोणाला तरी सांगावं, कोणाला तरी घेऊन जावं स्वामीजींकडं, त्याला महती सांगावी. म्हणून आराध्य दैवताचं स्तुती स्तवन गुणगान आणि ज्याच्यावर श्रद्धा बसलेली आहे त्याचं स्तुती स्तवन गुणगान, याला कीर्तन असं म्हटलेलं आहे. ज्याचं कीर्तन करायचं त्याचा पक्का वेध अंतकरणामध्ये लागतो, आपल्याला अनुभव झोपेत देखील आठवतात स्वामीजी असं व्हायचं. आणि मग काही एखादी घटना घडली तर त्यांची आठवण, स्वामीजींची आठवण येणं, सद्गुरूंची आठवण येणं, जाऊन सारसबागेमध्ये हात जोडले तरी देखील मुखामध्ये स्वामीजी असे शब्द येणं, याला विष्णू स्मरण असं म्हटलेलं आहे. जे आराध्य आहे तुमचं ते स्वामीजी याचा अर्थ. भाऊसाहेब केतकर महाराजांना म्हणाले, गोंदवलेकर महाराजांना, की श्रीराम जयराम जय जय राम नाही, मी महाराज महाराज असंच म्हणतो. महाराज महाराज असा जप करता करता श्रीराम जयराम जय जय राम असाच आपला जप याच भावाने चाललेला आहे असं त्यांना वाटत होतं. हे विष्णू स्मरण आहे. त्यांना प्रेमादराने विनंती करावीशी वाटते. ते अंतरंग साधना समजावून सांगतात. ही अंतरंग साधना जीव ओतून करणं म्हणजे पादसेवन. सद्गुरू पद, सद्गुरूंची साधना ही ज्याच्यामध्ये ज्या मूळ पायावर आधारित आहे. ध्यान करणं म्हणजे पादसेवन आणि प्रत्यक्ष सद्गुरूंची पूजा करणं तेही पादसेवन. ते कधीतरी करावं. स्वरूपानंदांनी तर सांगितलं, अमलानंद त्यांच्याकडं हार, पेढे, खडीसाखर असं घेऊन गेले. आपले पाय धुवायचे आहेत आणि पूजा करायची आहे. स्वामी म्हणे अमलानंदामध्ये प्रसंग आहे. स्वरूपानंदांनी परवानगी दिली, ते सगळं करून घेतलं आणि म्हणाले की आपल्या संप्रदायामध्ये सद्गुरुपदिष्ट साधना करणं याच्यातच सद्गुरूंची पूजा आली. अशा प्रकारची पाद्य पूजा वारंवार घेण्याचा प्रघात आपल्या संप्रदायामध्ये नाही असं म्हणाले. सद्गुरूंनी दिलेली साधना करणं हेच पादसेवन असं ते म्हणाले. अर्चन, वंदन, दास्य पादसेवनाचेच स्थूल प्रकार. व्यक्तीची पूजा, व्यक्तीला वंदन. आपण भगवंत आहे अशा भक्तिभावानी कधी करायला लागतो भक्ताला समजत देखील नाही. या भक्ती होऊन जातात त्याच्या. एरवी व्यक्तींनी व्यक्तीच्या पायावर मस्तक ठेवायचं हा प्रकार सहनीय ज्याला नव्हता असा मोठ्या प्रेमानी त्यांचे चरण धरतो, सगदगद होतो, अष्टसात्विक भाव दाटून येतात, पायावर डोकं ठेवतो, डोळ्यातून घडाघडा अश्रुधारा व्हायला सुरुवात होतात. मी तुमचा दासानुदास आहे असेही उद्गार निघतात. अशा या दास्य भक्तीच्या पाठोपाठ त्यांनी सांगावं आणि आपण ऐकावं. तुझ्या दारीचा कुतरा नको मोकलू दातारा. अशा प्रकारची भावना, तुमच्या दारामध्ये पडून राहीन अशा प्रकारची भावना निर्माण होते. सद्गुरू हा प्रवास पाहत असतात आणि त्याला अशा रीतीने श्रवण करणारा, त्यांनी सांगितली ती साधना ध्यानादी करणारा, त्यांच्या ठाई नम्र झालेला आणि पुढे दास्यत्व देखील करायला तयार झालेला हा सखा वाटायला सुरुवात होते. जीवीचा जीवलगत जवळचा वाटायला सुरुवात होते. तेव्हा सद्गुरूंची आणि त्याची अत्यंतिक जवळीक निर्माण होते. आणि एका बाजूनी पादसेवनाची भक्ती, ध्यान इत्यादी, आणि मोठ्या प्रेमाने सगुणावर विश्वास असं करता करता अत्यंत समतोल असं आत्मनिवेदन स्वरूप समाधान त्याला प्राप्त होतं. ही शेवटची भक्ती सांगितलेली आहे. समर्थ असं म्हणतात की नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण, याच्यामध्ये नवविधा भक्ती सांगितलेली आहे आणि ज्ञान सांगितलेलं आहे. ज्ञान हे निसंदिग्धतेमुळे प्राप्त होतं. समर्थांनी ही भक्ती आणि ज्ञान याचं यथार्थ दर्शन काही ओव्यांमध्ये केलेलं आहे. दासबोधामध्ये भक्ती अत्यंत विश्वासाने करायला हवी. अशी भक्ती विश्वासाने करत असताना व्यक्तींनी सांगितलेल्या तत्वज्ञानाची ही एक भक्तीच आहे, श्रवण भक्तीच आहे. हे करत असताना निसंदिग्ध असं ज्ञान त्याला प्राप्त होतं. अणु माझी राम, रेणु माझी राम, तृणी काष्ठी राम वर्तत असे. आपल्या सकट सर्वत्र तो परमात्माच भरून राहिलेला आहे असा एकत्वाचा भाव निर्माण होतो. याला ज्ञान असं म्हणतात. आणि हे ज्ञान प्राप्त होणं ही अंतिम दशा भक्ती करता करता प्राप्त व्हावी असं समर्थ म्हणतात. अशा प्रकारे भक्ती एका बाजूला आणि भक्ती करता करता ज्ञानामध्ये पारंगतता ज्याला येते त्याच्या ठिकाणी भक्ती आणि ज्ञान याची गल्लत कदापि होत नाही. ते असं म्हणतात की निर्गुण असेल तेव्हा त्याच्याशी तदाकारता निर्माण होते आणि सगुण असेल त्याच्या ठाई तो विनम्र होतो. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जी गडबड उडते साधकाची. समर्थ असं म्हणतात की निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने. कुठं काकड आरती चालली आहे छान प्रेमाने सगळे मिळून हरिपाठ म्हणतायत, नाम घेतायत, तर असं वाटायला लागतं की काय करतायत. खरं म्हणजे ध्यान करावं, स्वरूपाशी एकरूपता साधावी, हे अशा गोष्टींमध्ये किती वेळ वाया घालवणार असं तो म्हणायला लागतो. सगुण पाहतो तेव्हा ब्रह्मज्ञान आठवतं. आणि निर्गुण अंतर्यामी म्हणतच असतो की अजून ध्यान तर लागत नाहीये, आपण कसे परमात्मा आहोत हे समजत नाहीये, कसं समजणार आहे कोण जाणे. 5 वर्ष झाली ध्यानाला बसतोय, 10 वर्ष झाली ध्यानाला बसतोय, 15 वर्ष झाली, कधी होणार आहे कोण जाणे, होणार आहे की नाही कोण जाणे. निर्गुण नेले संदेहाने, निर्गुणाची उपासना संदेहानी ग्रासलेली आणि सगुणाची उपासना श्रवणामध्ये वगैरे ऐकलेलं जे असेल, हा काही देव नाही. देव ध्यानामध्ये आकलतो. देह देवाचे देऊळ, आत बाहेरी निर्मळ, देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. काय विठ्ठल विठ्ठल म्हणून उड्या मारतायत. सगुण पाहताना मनामध्ये विकल्प येतो आणि निर्गुणाची उपासना करताना स्वतःला संदेह असतो. समर्थ असं म्हणतात की या दोन्हीचं कारण स्वतःच्या ठिकाणी असणारा अभिमान हीच गोष्ट आहे, अहंकार हीच गोष्ट आहे. दुसरा काही करतोय म्हटल्यावर पाहवत नाही आपल्या अभिमानापोटी, असं वाटतं की ही भक्ती नाही आणि स्वतः बसला की ते जमत नाहीये. दोहीकडे अभिमाने वोस केले याचा अभिमान हा दोन्हीकडे याला आडवा येत असतो. पुढे असता सगुण मूर्ती निर्गुण कथा जे करीती प्रतिपादून उच्छेदिती. पुढे पांडुरंगाची मूर्ती आहे, पण पांडुरंगाच्या मूर्तीला दुर्लक्ष करून निर्गुणाच्या गोष्टी सांगतो आहे. तेव्हा खरं म्हणजे डोळ्यातून अश्रुधारा व्हायला पाहिजेत, कंठ अवरुद्ध व्हायला पाहिजे, प्रेम दाटून यायला पाहिजे. पण तेव्हा मोठ्या भरात येऊन अद्वैत तत्वज्ञान सांगतो, मूर्ती वगैरे काही नाही असं म्हणतो. पुढे असता सगुण मूर्ती निर्गुण कथा जे करीती प्रतिपादून उच्छेदिती तेची पढत मूर्ख. प्रतिपादन करतात अद्वैत तत्वज्ञान आणि मूर्ती वगैरे काही नाही असा हा दगडात थोडाच असतो असं म्हणतात. तो चराचरात भरून राहिलेला आहे, त्याची पढत मूर्ख. एकदा स्वामीजींना एका त्यांच्या दुकानात यायचे, ते म्हणायचे की आता जरा ज्ञानेश्वरीच्या बाहेर या असं म्हणायचे. किती वर्ष ज्ञानेश्वरी सांगणार, अमृतानुभव वगैरे जरा सांगा. स्वामीजी असं म्हणायचे की आमची ज्ञानेश्वरी आम्हाला आपली पुरे आहे. ते म्हणायचे आम्ही अमृत अनुभव आले. आणि एकदा घरी येऊन जा वगैरे असंही म्हणायचे. तसं स्वामीजींच्या परीनी त्यांच्याशी चांगले संबंध होते स्वामीजींचे, पण चर्चा मात्र अशी व्हायची. एकदा दुकानात जायच्या आधी थोडं एक 10 मिनिटं लवकर निघून स्वामीजींनी विचार केला, हे अमृत अनुभव आले, आपण जरा घरी तरी जाऊन येऊ म्हणून त्यांच्या घरी गेले. पूर्वीची वाड्यामधली 2 खोल्यांची घरं, तसं त्यांचं घर होत. सकाळी 7:15 ला दुकान उघडायचं, 7:15 स्वामीजी त्यांच्या घरी. स्वामीजी सांगतात मी गेलो तर 18-19 वर्षांची त्यांची तरुण मुलगी पलंगावर झोपलेली होती. ते म्हणायचे 8:15 झोपलेली होती, अंथरुण होती घरात, 2 गाद्या पुढच्या खोलीत घातलेल्या होत्या, मुलगी पलंगावर झोपली ती. विचारलं येऊ का म्हणून, भराभरा सगळं ते आवरलं, दाद्या गुंडाळ्या. त्या मुलीने सांगितलं, ती उठून आत गेली. तुम्ही काय दूध घेणार का, काय घेणार वगैरे. पलंगावर चादर टाकून बसायला जागा दिली. नाही, एवढा वेळ नाहीये, तुम्ही म्हणत होतात म्हणून आज विचार केला की येऊन जावं म्हणून आलो असं स्वामीजी म्हणाले. आणि 5 मिनिट बसले आणि बर मी निघतो, जाता आता तुमच्या देवाला देव कुठे दर्शन. ते स्वयंपाकघर, 2 खोल्या होत्या, आज स्वयंपाकघर, तिथं देवहारा होता. स्वामीजी सांगतात जळमट होती, 10-12-15 दिवसात पूजा केली नसावी, सगळीकडे धूळ होती, तांबडी वस्त्र त्याच्यावर मळकट सगळं देव ठेवलेले, फुलांचं कधीच निर्माल्य झालेलं कधी वाहिली असतील कोण जाणे. ते म्हणाले पूजा अमृत अनुभव आमचा, रोज पूजा वगैरे करत नाही आम्ही, अमृत अनुभव आले म्हणाले. स्वामीजी प्रवचनात सांगायचे की असे अमृत अनुभव आले काही कामाचे नाहीत. त्याच्याऐवजी सगुण मूर्ती पुढे भावे करुणा कीर्तन करावे, संतांना आठवावं, संतांच्या कथा आठवाव्यात. नाना ध्याने वर्णावे प्रताप कीर्ती ते, कसा रामचंद्रांनी प्रताप केला ते आठवावं, लोकांना सांगावं, लोकांची चित्तशुद्धी होईल असं काही बोलावं. ऐसे गाता स्वभावे रसाळ कथा वोढवे, सर्वांतरी हेलावे प्रेम सुख. सगुणांनी प्रेम निर्माण व्हायला पाहिजे, ते प्रेम सर्वांच्या अंतरी आम्ही दाटून यावं. आणि जेव्हा मूर्ती वगैरे नसेल किंवा तसा उद्देश नसेल, ग्रंथ अद्वैताचा असेल, तेव्हा मूर्ती नसता सगुण श्रवणी बैसले साधू जन, साधू श्रवणाला येऊन बसलेत, जसं ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण केलं. आणि समोर साधू होते, निवृत्तीनाथ होते, सोपानदेव होते, मुक्ताबाई होत्या आणि काही संत मंडळी होती. तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे, अशा वेळेला अद्वैत निरूपण करावं. समर्थांनी कसा समतोल परमार्थ सांगितलाय ते लक्षात येत. आणि पुढे नाही मूर्ती नाही सज्जन, मूर्ती नाहीये आणि सज्जन साधू श्रोते देखील समोर नाहीयेत. श्रवणी बैसले भाविक जन, साधे सुधे भाविक लोक श्रवणाला येऊन बसलेले आहेत. तरी करावे कीर्तन प्रस्ताविक वैराग्य, पश्चाताप युक्त वैराग्य, कीर्तन करावं आणि भाविक लोकांच्या अंतर्यामी वैराग्य कसं निर्माण होईल. प्रत्येकाचं एक जीवन असतं, ज्याला त्याला माहीत असतं, त्याच्यात काही एक गुप्तता असते, प्रत्येकाची स्वतःचं एक गुप्त जीवन असतं. पण असं निरूपण करावं, असं कीर्तन करावं की आपल्या केलेल्या चुका त्याला आपल्या आपल्या आठवाव्यात. पॉइंट आउट करू नये, कोणी कोणाचं काही काढू नये, पण आठवावं स्वतःचं जीवन आणि पश्चाताप व्हावा जरा. नाही मूर्ती नाही सज्जन श्रवणी बैसले भाविक जन, तरी करावे कीर्तन प्रस्ताविक वैराग्य. वैराग्य निर्माण होईल असं काही करावं, कारण वैराग्य हा परमार्थाचा आधार आहे. केवळ बुद्धिगम्यता नाही, बुद्धीतून विषयाची इच्छा देखील सुटली पाहिजे, तर परमार्थ होणार आहे. म्हणून ते म्हणतात शृंगारिक नवरसिक यामध्ये सांडावे एक स्त्रियादिकांचे कौतुक वर्णू नये की. नाहीतर कीर्तन करताना सीतामाईंचे कसे अलंकार सापडले एक 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 करून, मग त्या अलंकाराचं वर्णन आणि तिथून स्त्रियांचं वर्णन, असं कीर्तनकारांनी कदापि करू नये. लावण्य स्त्रियांचे वर्णिता विकार बाधीचे तत्वता, धारिष्ठापासून श्रोता चळे तत्काळ. जेन तेन धैर्य धरून बसलेला असतो, सहज प्रवृत्तीपासून बाजूला होण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला परत त्या प्रवृत्तींमध्ये ओढणं हे अतिशय गैर आहे असं समर्थ म्हणतात. म्हणून ते त्यजावे जे बाधक साधका स्वभावे, घेता अंतरी ठसावे ध्यान स्त्रियांचे. असं असं होता कामा नये अशा अशा भावनेनी अशा प्रकारे निरूपणाचा प्रकार असावा. नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. विशेष करून वैराग्य ही गोष्ट समर्थांनी अतिशय महत्वाची म्हणून परमार्थामध्ये सांगितलेली आहे. विवेक आणि वैराग्य हा समर्थांच्या दासबोधामध्ये अगदी की वर्ड जसा असावा. समर्थ असं म्हणतात की व्यर्थची ज्ञान बडबडीला परी वैराग्य योग नाही घडीला. इथं बसून ज्ञान सांगणं जरा अभ्यास वगैरे केला संतांनी सांगितलेलं जरा वाचलं, स्वतःची बुद्धी जरा चालवली, वक्तृत्व कला असली, बोलणं ही इतकी, मग बोलता येतं. व्यर्थची ज्ञान बडबडीला, परी वैराग्य योग नाही घडीला, पण स्वतःच जीवन मात्र त्या ज्ञानाला अनुरूप असं नाही. जैसा कारागृही अडकला पुरुषार्थ सांगे. स्वतः कारागृहामध्ये बंदी झालेला आहे आणि आपल्या पराक्रमांच्या कथा सांगतोय असं घडतं. वैराग्यवीण ज्ञान तो व्यर्थची साभिमान. वैराग्याशिवाय ज्ञानाचं निरूपण हा निष्कारण वाहिलेला अभिमान आहे. लोभ दंभे घोळसून कासावीस केला. अशा व्यक्तीला ज्याच्यापाशी वैराग्य नाही आणि ज्ञानाचं निरूपण करतो, श्रोते प्रभावित होतात ज्ञानाच्या वर्णनामुळं. आणि हा श्रोत्यांच्या कडून काय घेता येईल याचा विचार करायला लागतो. हा प्रभावित होतो श्रोत्यांच्या श्रीमंतीमुळं, त्याला लोभ सुटतो, तो दंभपूर्वक आचरण करायला सुरुवात करतो. लोभ दंभे घोळसून कासावीस केला. आपल्या इथे एक साधक येतात, त्यांनी मला सांगितलं की ते एका सद्गुरूंकडे जायचंय वयाच्या 58 वर्षी ते रिटायर झाले. रिटायरमेंटच्या वेळेला ते फार मोठ्या पोस्टवर होते, कदाचित आजही इथं असतील. त्यांना भली मोठी रक्कम कंपनीतून मिळणार होती, ग्रॅच्युटी प्रॉव्हिडंट फंड आणि काय रिटायरमेंट बेनिफिट्स आहेत ती मिळून फारच मोठी रक्कम होती. ते त्यांच्या सद्गुरूंना सांगायला गेले की आपल्या कृपेनी सगळी नोकरी चांगली झाली, मी आता रिटायर होतो आहे. त्यांनी किती रक्कम मिळणार आहे विचारलं, इतकी इतकी रक्कम मिळणार आहे. मग काय करायचं ठरवलंय, बघू. दोन्ही मुलगे आहेत, त्यांचंही चांगलं चाललेलं आहे म्हणाले. एक परदेशात आहे, एक इथंच चांगल्या ठिकाणी नोकरी लागलेला आहे. असं करा, माझ्या मुलाकडे फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवा म्हणाले. तो तुम्हाला बँकेत मिळतं त्याच्यापेक्षा 1-1.5% जास्त व्याज देईल. माझा धीर होईना हो म्हणायचा, म्हणून ते परत आले. त्याच्यानंतर म्हणाले, मी त्यांच्याकडं जेव्हा जेव्हा जाईन, एक महिना दीड महिनाच त्यांच्याकडे गेले, प्रत्येक वेळेला म्हणायचे की ते तुमचे अजून डिपॉझिट ठेवायचं राहिलंय, मी मुलाला सांगून ठेवलंय. त्यांनी त्यांच्याकडे जाणं बंद केलं. कोणी कोणी असेही असू शकतात की अशा वेळेला डिपॉझिट ठेवतील देखील, कारण सद्गुरूंनी सांगितलंय. सद्गुरु आज्ञाप्रमाणे ही जी शास्त्र वचन आहेत ती अशी व्यवहाराकरता म्हणून अडकवणं लोकांना. तर मला एकानी असं सांगितलं की त्यांच्या सद्गुरूंनी त्यांच्या त्यांच्याकडे येणाऱ्या एक गृहस्थ, त्यांचे सगळे अनुग्रहित दोन मुलगे अनुग्रहित दोन्ही अमेरिकेमध्ये, एके दिवशी त्यांनी सांगितलं की तुमच्या दोन्ही मुलांना सांगा की तुमचा जो वार्षिक पगार आहे त्याच्या 10% रक्कम दरवर्षी पाठवून द्यायला सांगा. त्यांची एक सून होती ती आपल्या इथं केंद्रात येणारी आणि त्यांची सून अशी झाली. ती मला म्हणाली की मी स्वामीजींकडून कधी असं ऐकलेलं नव्हतं की तुमच्या अमेरिकेत आहात म्हणून 10% रक्कम पाठवा. मी सासऱ्यांना म्हणलं की यांना आपल्या याच्यातली 10% रक्कम कशाला हवी. ते म्हणजे सद्गुरूंनी सांगितलं म्हणजे आपण करायला पाहिजे. बिरानी पाठवली ती म्हणाली की मी विरोध केला, हिच्या नवऱ्यानी पाठवली नाही. त्याच्या पुढच्या वर्षी मग कदाचित बिरालाही नको वाटायला लागलं. ही केवढी मोठी झाली रक्कम, जर समजा $80,000 पगार असेल वर्षाचा तर $8,000 झाले ना, म्हणजे किती झाले, 2.5 लाख रुपये झाले दरवर्षी. म्हणून हे जे सांगितलं हे किती सार्वकालिक आहे हे लक्षात येत. वैराग्य वीण ज्ञान तो व्यर्थची साभिमान, ते कोण असतील ते चांगले असतील मला काही म्हणायचं नाही त्यांच्याबद्दल, पण परमार्थाचं हे दर्शन चुकीचं आहे. असा परमार्थ जिथं चालतो लोह दंभे घोळसून कासावीस केला, स्वान बांधले तरी भुंके, तैसा स्वार्थमुळे थिंके सरफडतो, पराधिक देखो न सके साभिमाने. दुसऱ्याचा उत्कर्ष होतो आहे तर त्याच्यात आपल्यालाही काहीतरी मिळावं, आपणही हात मारून घ्यावा असं जर सद्गुरूंना वाटायला लागलं किंवा तुम्ही ज्यांच्याकडे जाता त्याला वाटायला लागलं तर किती विचित्र आहे. हे सगळं लिहून ठेवलंय, लोक फसतच राहतात कारण वाचतो कोण. म्हणून विवेक आणि वैराग्य हे दोन्ही हातात हात घालून चालले पाहिजेत असं समर्थ म्हणतात. हे एके वीण एक तेने उगाच वाढे शोक, आता वैराग्य आणि विवेक योग ऐका. विवेके अंतरी सुटला, मला असं वाटतं की हे स्वतः समर्थांचं वर्णन आहे, हे ज्ञानोबांचं तुकोबांचं वर्णन आहे, हे आपण पाहिलेल्या स्वामीजींचं वर्णन आहे. विवेके अंतरी सुटला, वैराग्य प्रपंच तुटला. विवेकाने देहबुद्धीपासून दूर झाला आणि वैराग्य भावनेनी प्रपंचामध्ये तो आहे पण प्रपंचाचा नाही असं त्याचं होऊन गेलं. अंतर्बाह्य मोकळा झाला निस्संग योगी, आत बाहेर दोन्ही ठिकाणी हा निस्संग झाला. जैसे मुखे ज्ञान बोले तैसीच सवे क्रिया चाले. मग अशा व्यक्तीचं जसा मुखानी बोलतो ज्ञानाच्या गोष्टीत तशी त्याची क्रियाकर्म आहेत असं आढळून येतं. दीक्षा देखोनी चकित झाले सुचिष्मंत. मोठे मोठे सुचिष्मंत देखील, अतिशय उत्तम ज्यांचं जीवन पवित्र जीवन आहे असे देखील त्यांची दीक्षा अनुग्रह पाहून चकित होऊन जातात. आस्था नाही त्रैलोक्याची, कोणाकडे किती कोणाकडे किती, परमेश्वरांनी ज्याच्यापाशी ज्याचं ज्याला द्यायचं तसं देऊन ठेवलेलं आहे त्याच्याविषयी किंचितही आस्था न धरता जो राहतो. स्थिती बाणली वैराग्याची, यत्न विवेक धारणेची सीमा नाही. विवेकाची सीमा नाही, यत्नाची सीमा नाही आणि परमात्मा मी या धारणेची सीमा नाही, वैराग्याच्या धारणेची सीमा नाही. सीमेच्या पलीकडे जाऊन या सगळ्या गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये आहेत. संगीत रसाळ हरिकीर्तन ताळबद्ध तानमान, प्रेमळ आवडीचे भजन अंतरापासून. तत्काळची सन्मार्ग लागे ऐसा अंतरी विवेक जागे. वक्तृत्व करिता न भंगे साहित्य प्रत्ययाचे. सन्मार्गे जगास मिळाला म्हणजे जगदीश वळला. प्रसंग पाहिजे कळला कोणी एक. प्रखर वैराग्य उदासीन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान. स्नान संध्या भगवत भजन पुण्य मार्ग। विवेक वैराग्य ते ऐसे नुसते वैराग्य हे कांड पिसे, शब्द ज्ञान येईल असे आपण ची वाटे। म्हणून इथं जे समर्थांनी म्हटलेलं आहे ते दासबोधामध्ये कसं वर्णन करून सांगितलंय याची झलक आपण केवळ पाहतो आहोत। नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले। विशेष करून या ग्रंथामध्ये मी अध्यात्म निरूपण केलेलं आहे असं समर्थ म्हणतात। अध्यात्म निरूपणाची ही समर्थांची जी कल्पना आहे ती एका ठिकाणी समर्थांनी स्पष्ट मांडलेली आहे। त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की श्रवणामध्ये सार श्रवण, नुसतं श्रवण हे समर्थांना अभिप्रेत नाही। कारण श्रवण करत असताना गोष्टी येतील, गाणी येतील, एखाद्याला तत्वविवरण येईल, त्याच्यातही तत्वविवरणाचा निष्कर्ष येईल। काय सांगायचं आहे हे कधी कधी गोष्टीमुळे हरवून जात, विनोदच आठवतात, खळखळून हसणं हे आठवतं, पण काय सांगितलं मुख्यतः सार काय घेऊन जायचं हे कदाचित विसरलं जाण्याची शक्यता असते। म्हणून श्रवण ही नवविधा भक्तीमध्ये पहिली साधना सांगितली, पण अध्यात्म निरूपणाच्या कल्पनेमध्ये सार श्रवण महत्वाचं असं समर्थ सांगतात। आणि हे सार श्रवण करण्यासाठी सूचित करून अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे। अंतःकरण नेहमी सावध असायला पाहिजे, सुचित्त असलं पाहिजे। सुचित्त म्हणजे या सुचित्तामध्ये ऐकण्याविषयी विश्वास, श्रद्धा, आपलं जे जीवन आहे ते आताचं जीवन जे आपण ऐकतो आहे त्या पातळीपर्यंत आपल्याला नेऊन ठेवायचं आहे असा भाव, निश्चय, आपलं जीवन आणि अपेक्षित जे जीवन आहे ते जीवन गाठण्यासाठी म्हणून जीवाचे कान करून ऐकणं, तीस चाळीस पन्नास मिनिटांच्या श्रवणामध्ये सार भूत असं काय आहे ते लक्षात ठेवणं आणि त्याचं चिंतन करणं। कोणी कोणी असं म्हणतं की लक्षात राहत नाही, एवढं 40-45 मिनिटं धबधब्यासारखं बोलतात, याच्यातलं काय काय लक्षात ठेवायचं। लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे 2-3 असतात। ज्ञानेश्वर महाराजांनी 700 श्लोकामध्ये 700 श्लोक अध्याय 18 लेख देवो बोलिले एक जे दुजे नाही, 700 श्लोकांमध्ये देव एकच गोष्ट सांगत राहिले असं सांगितलं। अविद्या नाशु हे स्थळ, तेने मोक्षोपादान हे फळ, दोहीची केवळ साधन ज्ञान, इतुकेची नाना परी निरोपिले ग्रंथ विस्तारी। जे सगळी भगवद्गीता ऐकताना प्रत्येक श्लोक समजून घेताना अन्वय, भावार्थ, पदविच्छेद, व्यवस्थित निरूपण सगळं चालू असताना आपल्या अंतःकरणातली अविद्या नाश पावावी म्हणून आपण हे ऐकतो आहोत आणि मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून हे ऐकतो आहोत। या दोहीची केवळ साधन ज्ञान आणि हे ज्ञानाच्या योगानी जमणार आहे, इतुकेची नाना परी निरोपिले ग्रंथ विस्तारी, याला सार काढून देणं म्हणतात। कायम हे भान ठेवून गीता ऐकणं, सुचित करून अंतकरण ग्रंथामध्ये विवरावे, श्रवण मननाचा विचार निज ध्यासे साक्षात्कार। अध्यात्म निरूपणात काय घडायला पाहिजे? श्रवण आणि मनन, श्रवण करावं, सार श्रवण करावं, मनन करावं, म्हणजे ते व्यवहारात आपल्या सवयींमध्ये उतरावं। श्रवणात जे ऐकलेलं आहे त्याचा निजध्यास लागावा, त्याकरता एकांतात थोड्या वेळ बसण्याचीही प्रेरणा व्हावी, काही नाम ध्यान अशी उपासना करावी, या निजध्यासामुळे साक्षात्कार प्राप्त होणं। रोकडा मोक्षाचा अशा प्रकारे अध्यात्म विचार जो आहे तो अध्यात्म विचार, अध्यात्म निरूपण रोकड उधार नाही, मोक्षाकडे घेऊन जाणार असं असावं। उधार बोलोची नाही, नाना रत्ने परीक्षिता अथवा वजने करिता उत्तम सोने पुटी घालता सावधान असावे। रत्नाची परीक्षा करतो आहे, आपल्याकडे आहेत काही ज्वेलरी डायमंड आहेत आणि आपण गेलो कोणाकडे याची किंमत काय वगैरे विचारायला, तो परीक्षा करेल, त्याच्या तऱ्हेनी किंमत सांगेल, त्यावेळेला आपण दिलेले जे आहेत तर ते जसेच्या तसे आपल्याकडे परत यायला पाहिजेत। त्याच्या त्या भाऊ गर्दीत कुठेतरी दोन तिकडं त्याच्यातले आपल्याकडं असं होऊ नये। अथवा वजनही करता, भाजीचं वजन घाई घाईत चालेल, बटाट्याचं आणि कधी आपण शंका व्यक्त केली तर एक दोन बटाटे जास्तही तो देईल, पण इथं मात्र वजन करताना उत्तम सोने पुटी देता, सोनं मुशीत घातलं आणि परत घेतलं, तो मुशीत घालतो तेव्हा आपण जे दिलेलं आहे तेच आपल्याला परत मिळायला पाहिजे। सावधान असावे, या सर्व ठिकाणी फसवणूक होऊ शकते। विवेकी मनुष्याशी नाना नाणी मोजून घेणे, सांगणारा सांगतो दिले तर मोजून घ्या, आपण म्हणतो मोजणं म्हणजे याच्यावर अविश्वास आहे, आहे आहे बरोबर आहे, आणि मग नंतर कळावं की नाही आता आला गोंधळ। नाना नाणी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्याशी बोलणे सावधपणे। सो विवेकानी चालणाऱ्या माणसाला, माणसाशी बोलणाऱ्या माणसाशी आपल्यालाही सावधपणाने बोलायला लागतं। जो ढसाळा आहे त्याच्याशी आपण खूप वेडीवाकडी आपणही मग कसेही बोलत राहतो। जैसे लाखोलीचे धान्य निवडून वेचिता होते मान्य, सकट मानिता अमान्य देवक्षोभे। एक लक्ष व्हायचे ठरवले तर ते निवडून घेतले पाहिजे, ते एक लक्ष दाणे आहेत। पूर्वीची व्रत होती, अंदाजानी एका मापामध्ये आले ना आपले 1500 दाणे, मग एवढे म्हणजे झाले की नाही लक्ष, असं जसं मग देवक शोभे समर्थ म्हणतात, असं अशी व्रत करू नका। एकांती नाजूक कारभार तेथे असावे अति तत्पर, त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी। एकांतामध्ये ज्या गोष्टी करायच्या असतात त्या नाजूक असतात, म्हणून तर एकांतामध्ये करायच्या असतात। 10 लोकांबरोबर करता येत नाहीत, त्यावेळेस देखील फार तत्पर असायला पाहिजे की आपण एकांतामध्ये बसलोय तो आहे ना खरा एकांत का अवतीभोवती कोणीतरी महत्वाचं ऐकायला आहे। असं म्हणतात की नाना फडणवीस, महादजी शिंदे आणि सवाई माधवराव पेशवे असे या तळ्यातल्या गणपती तिथं तळ होतं पूर्वी, त्या तळ्यामध्ये आणि 12 महिने पाणी असायचं, तिथं नावेमध्ये एक बहिरा नावाडी घेऊन चर्चा करत असत. सवई माधवरावांचं वय फार लहान होतं आणि महादजी शिंदे आणि नाना फडणवीस या दोघांच्या योगाने ते कारभार सगळा करत असत आणि इतकी बजबजपुरी झालेली होती की कुठेही काही बोललं तरी सगळीकडे पसरत असे. राजकारणात तर फार असं की काय काय झाले ते आम्हाला जरा कळवा, कुठं कुठं काय काय चाललंय हे सगळं कळलं पाहिजे. तर हा जो नाजूक कारभार आहे एकांतात करायचा, तो ते सारसबागेमध्ये नौकाविहार करत असताना बहिऱ्या नावाड्याला बरोबर घेऊन ते तिघं मसलतीची चर्चा करत असत. फार तत्परतेने या सगळ्या गोष्टी करायच्या जशा असतात, त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्मग्रंथी. अध्यात्मग्रंथामध्ये याच्या कितीतरी पट, म्हणजे तुम्ही इथं बसलेले असता तर इतकं तत्पर पाहिजे. इथं किती लोक आहेत हे तुम्ही विसरूनच जायला पाहिजे. तुम्ही एक आणि तुमच्या समोर वक्ता, बाकी कोणी नाहीच आहे. विषयी लोक श्रवणास येती ते बायकांकडे पाहती, चोरटे लोक घेऊन जाती पादरक्षा, असं समर्थ म्हणतात. अति तत्परतेने सगळा परमार्थ करायचा आहे, खूप नाजूकतेने करण्याची गोष्ट आहे. ध्यान, श्रवण, मुख्यतः मनन, निधिध्यासन हे इतकं सांभाळून जर केलं तरच सिद्धीला जातं. कारण रामकृष्ण म्हणत असत की सुईच्या नोकातून जर दोरा ओवायचा असेल तर त्या तो दोरा अगदी वळून वळून त्याला टोक करून घ्यायला लागतं, तरच तो शिरतो. जर त्याला थोडा फाटा जरी असेल तरी तो शिरत नाही. तसं अतिशय एकतान होणं ही गरजेची गोष्ट आहे. समर्थ असं म्हणतात, नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. हा जो ग्रंथारंभ लक्षण आहे तोही आपण विस्तारानेच पाहणार आहोत. या ग्रंथामध्ये काय सांगितले आणि ते शब्द का आले, त्याच्या माग समर्थांची भूमिका काय आहे हे आपण पाहतो आहोत. पुढच्या वेळेला आपण पाहू. भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. हरिओम. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा कृध कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.